93.5 Red FM पे।
आला रे आला संग्राम आला।
सुपर हिट 93.5 रेड एफएम वर नमस्कार, मी आहे संग्राम। पेट्रोल आणि डिझेलच्या प्राइसेस 3 रुपयांनी पेट्रोल महागलं आणि डिझेल 2 रुपयांनी। आता पुण्यात आपल्याला 66.23 रुपये पडतील एका लिटर पेट्रोलसाठी आणि 54.95 रुपये पर लिटर डिझेलसाठी। म्हणजे या दोघांमध्ये साधारण किती झालं आहे, पटापट करा गणित खोपडे। 16 नाही 10 11 11.5 रुपयाचा फरक आहे। आधी तो खूप असायचा, 11.5 म्हणजे काही फार फरक राहिलेला नाही आहे। डिझेल गाडी घ्यायची, फोर व्हीलर्स बद्दल बोलतोय मी, एका पेट्रोल घ्यायची, हे याच्यावरनं बऱ्याच वेळा ठरू शकतो की नाही ना काही फरक फार त्यात, तर मग काय करता। कमिंग अप इन जस्ट बिट सुपर हिट गाणं। आणि हो, दुसरं महत्वाचं असं की पेट्रोल किंवा डिझेलच्या किमती वाढल्या की आपण लगेच रडायला लागतो, पण ते आपण कॉन्टेक्स्टमध्ये घेत नाही, आपण समजून घेत नाही की एक्झॅक्टली 3 रुपये म्हणजे किती टक्के होतात। 63 रुपये जर आधी किंमत होती पेट्रोलची, ती आता 66 झाली आहे, तर साधारण 6.5 5.5 4.5% वाढ झालेली आहे किमतीमध्ये। म्हणजे फार काही असं मोठं हे झालेलं नाही आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे, नाही तर आपल्याला सवय असते, लगेच रडायला लागतो आपण, हो पण पेट्रोल वाढलो कवी कवी जसवे। A24 on the clock. Me ahe Sangram 93.5 Red FM ba jaate raho.